ಭವ ಶಂಕರ ದೇವ ಭವ ಶಂಕರ ದೇಶಿಕ ಮೇ ಶರಣ ಕರುಣಾ ವರುಣಾಲಯ ಪಾಲಯ ಮಾ ಸಾಗರ ದುಃಖ ವಿದೂನರುದಂ ರಚಯಾಖಿಲ ದರ್ಶನ ತತ್ವವಿದಂ ಭವ ಶಂಕರ ದೇಶಿಕ ಮೇ ಶರಣಂ ಭವ ಶಂಕರ ದೇಶಿಕ ಮೇ ಶರಣಂ ಭವತಾ ಜನತಾ ಸುಹಿತಾ ಭವಿತಾ ನಿಜ ಬೋಧ ವಿಚಾರಣ ಚಾರುಮತೆ ಕಲಯೇಶ್ವರ ಜೀವ ವಿವೇಕ ವಿದಂ ಭವ ಶಂಕರ ದೇಶಿಕ ಮೇ ಶರಣಂ ಭವ ಶಂಕರ ದೇಶಿಕ ಮೇ ಶರಣಂ ಭವ ಏವ ಭವಾನಿತಿ ಮೇ ನಿತರಾ ಸಮಜಾಯತ ಚೇತಸಿ ಕೌತುಕಿತಾ ಮಮ ವಾರಯ ಮೋಹ ಮಹಾಜಲದಿಂ ಭವ ಶಂಕರ ದೇಶಿಕ ಮೇ ಶರಣಂ ಭವ ಶಂಕರ ದೇಶಿಕ ಮೇ ಶರಣಂ ಸುಕೃತೇ ವಿಕೃತೇ ಬಹುಧಾ ಭವತೋ ಭವಿತಾ ಸಮದರ್ಶನ ಲಾಲಸತಾ ಅತಿದೀನಮಿಮಂ ಪರಿಪಾಲಯ ಭವ ಶಂಕರ ದೇಶಿಕ ಮೇ ಶರಣಂ ಭವ ಶಂಕರ ದೇಶಿಕ ಮೇ ಶರಣಂ ಜಗತೀಮವಿತುಂ ಕಲಿತಾ ಹೃದಯೋ ವಿಚರಂತಿ ಮಹಾಮಹ ಸಚ್ಛಲತ ಅಹಿಮಾಂಶುರಿವಾತ್ರ ವಿಭಾತಿ ಗುರೋ ಭವ ಶಂಕರ ದೇಶಿಕ ಮೇ ಶರಣಂ ಭವ ಶಂಕರ ದೇಶಿಕ ಮೇ ಶರಣಂ ಗುರು ಪುಂಗವ ಪುಂಗವ ಕೇತನದೆ ಸಮತಾಮಯತಾಂ ನಹಿ ಕೋಪಿ ಸುಧೀ ಶರಣಾಗತ ವಾತ್ಸಲ ತತ್ವನಿದೆ ಭವ ಶಂಕರ ದೇಶಿಕ ಮೇ ಶರಣಂ ಭವ ಶಂಕರ ದೇಶಿಕ ಮೇ ಶರಣಂ ವಿದಿತಾನ ಮಯಾ ವಿಷದೈಕ ಕಲಾ ನ ಚ ಕಿಂಚನ ಕಾಂಚನಮಸ್ತಿ ಗುರೋ ದೃತಮೇವ ವಿಧೇಹಿ ಕೃಪಾಂ ಸಹಜಾ ಭವ ಶಂಕರ ದೇಶಿಕ ಮೇ ಶರಣಂ ಭವ ಶಂಕರ ದೇಶಿಕ ಮೇ ಶರಣಂ ಭವ ಶಂಕರ ದೇಶಿಕ ಮೇ ಶರಣಂ
ಓಂ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥಾಯ ನಮಃ. ಓಂ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥಾಯ ನಮಃ. ಓಂ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಕರಂದನಾಥಾಯ ನಮಃ. ವರ್ಣಾವೀತೆ ಥೋರಿ ಏಕಾ ಮಾನವಾಚಿ ಎರ್ಯಾ ವರ್ಣಾವೀತಿ ಥೋರಿ ಏಕಾ ಸದ್ಗುರುಚಿ ಎರ್ಯಾ ಮಾನವಾಚಿ ಕಾಮಾನಯೆ. ಸದ್ಗುರು ಸಮರ್ಥ ಕೃಪೆಕಾ ಸಾಗರ ಮನಿ ವಾರಂವಾರ ಆಠವಾವಾ. ಸದ್ಗುರು ಚರಣಿ ತಲ್ಲಿನ ಹೆ ವೃತ್ತಿ ವೃತ್ತಿಚಿ ನಿವೃತ್ತಿ ಕ್ಷಣ ಮಾತ್ರೆ. ಏಕಾ ಜನಾರ್ದನಿ ಆಠವಿ ಸದ್ಗುರು ಭವಸಿಂಧು ಪಾರ ಪಾವಲಾಸೆ. ಯಾ ಸಮಸ್ತ ವಿಶ್ವಾಚಾ ಅಫಾಟ್ ಪಸಾರ್ಯಾತ್ ಜಂಚ ಗುಣಗಾನ್ ಗಾವ ಜಂಚಾ ಚರಣಿ ನತಮಸ್ತಕ್ ವಾವ ಅಸ ಜರ್ ಕೋಣಿ ಅಸೇಲ್ ತರ್ ತೆ ಆಪಲೆ ಸದ್ಗುರು ಆಹೆತ್. ಸದ್ಗುರು ದೇಹಾತೀತ ಆಹೆತ್ ಗುಣಾತೀತ ಆಹೆತ್ ಹೆ ಜರಿ ಖರ ಅಸಲ ತರಿ ಆಪಣ ಮಾತ್ರ ತನ ಮನ ಭಾವಾನಿ ಕೇವಲ ತ್ಯಾಂಚಚ್ ಗುಣಗಾನ್ ಗಾವ. ಪರಮಕೃಪೆಚಾ ಸಾಗರ ಅಸಲೆಲ್ಯಾ ಸದ್ಗುರುನ್ನಾ ವಾರಂವಾರ ಆಪಲ್ಯ ಮನಿ ಆಠವಾವ ಅಸಚ್ ಯಾ ಅಭಂಗಾತೂನ್ ಸಂತ ಏಕನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಆಪಲ್ಯಾಲ ಸಾಂಗತಾಯೆತ್. ವಾಸ್ತವಿಕ ಸದ್ಗುರುಂಚ್ಯಾ ರೂಪಾಚ ಗುಣಾಂಚ ಆಪಣ ಖರತರ ಕಾಹಿಚ್ ವರ್ಣನ್ ಕರೂ ಶಕತ್ ನೈ. ಆಪಲಿ ಬುದ್ಧಿ ಆಪಲೆ ವಿಚಾರ ಆಪಲೆ ಶಬ್ದ ಸರ್ವಸ್ ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ಪುಡೆ ತೋಕಡ ಆಹೆ. ಪರಂತು ತರಿ ಸುದ್ಧಾ ದರ್ ವರ್ಷಿ ಯೇಣಾರ್ಯಾ ಯಾ ಪವಿತ್ರ ಗುರುಪೌರ್ಣಿಮೆಚ್ಯಾ ಸೋಹಳ್ಯಾಮಧ್ಯೆ ಆಪಲ್ಯಾಲಾ ಗುರುಸ್ತವನ್ ಕರಣ್ಯಾಚಿ ಜೀ ಸಂಧಿ ಮಿಳ್ತೆ ತೆ ಆಪಲ ಖರಚಚ್ ಫಾರ್ ಮೋಠ ಭಾಗ್ಯ ಆಹೆ. ಯಾ ಗುರುಪೂಜನಾಚ್ಯಾ ಕಾಲಾವಧಿತ್ ಆಪಲ್ಯಾ ಅಂತಃಕರಣಾತ್ ದಾಟೂನ್ ಆಲೆಲೆ ಭಾವ ತಸೆಚ್ ಕಾಯಂ ರಹಾವೆತ್ ಆಣಿ ಅಧಿಕಾಧಿಕ ವೇಳ ಅನುಸಂಧಾನಾತ್ ರಹಾಣ್ಯಾಚಾ ಪ್ರಯತ್ನ ಆಪಲ್ಯಾಕಡೂನ್ ಕೇಲಾ ಜಾವಾ. ತಸಚ್ ಆಪಲ್ಯಾ ಸರ್ವ ಮನೋವ್ಯಾಪಾರಾಂಚಾ ಕೇಂದ್ರಬಿಂದೂ ಕೇವಳ ಆಪಲೆ ಸದ್ಗುರುಚ್ ಅಸಾವೆತ್. ಯಾಸಾಠಿ ಸಾಧಕಾಚ್ಯಾ ಜೀವನಾತ್ ಗುರುಸ್ತವನ್ ಆಣಿ ಗುರುಪೂಜನ್ ಯಾಂಚ ಅತಿಶಯ ಅನನ್ಯ ಸಾಧಾರಣ ಅಸ ಮಹತ್ವ ಆಹೆ. ಮಗ ಆಪಣ ಯಾ ಗುರುಪೌರ್ಣಿಮೆಚ್ಯಾ ನಿಮಿತ್ತಾನೆ ಜರ್ ಬೋಲಣಾರ್ ನಾಹೀ ತರ್ ಮಗ ಬೋಲಣಾರ್ ತರಿ ಕಧಿ. ಪರಮಪೂಜನೀಯ ಸ್ವಾಮಿ ಮಕರಂದನಾಥ್ ಪರಮಪೂಜನೀಯ ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ್ ಹೆ ಖರತರ ದೈವೀ ಅವತಾರಚ್. ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥಾಂಚ ವ್ಯಕ್ತಿಮತ್ವ ವಿಲಕ್ಷಣ ಹೋತ. ಅತಿಶಯ ಬಾಣೆದಾರ ಆಣಿ ತರಿಪಣ ಅತಿಶಯ ಮೃದು ಅಗದಿ ಪ್ರೇಮಳ ಅಸೆ ಸ್ವಾಮೀಜಿ ಹೋತೆ. ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಧಾಡಸ್ ಕಲ್ಪಕತಾ ಆಣಿ ಅಚೂಕ ನಿರ್ಣಯ ಕ್ಷಮತಾ ಯಾಂಚಾ ಅಗದಿ ಸುಂದರ ಅಸಾ ಮಿಲಾಪ ಝಾಲೆಲಾ ಹೋತಾ. ಜೀವನ ಅತಿಶಯ ವೇಗಳೆಪಣಾನಿ ಜಗಣ್ಯಾಚಿ ತ್ಯಾಂಚಿ ಜಿದ್ದ ಹೋತಿ. ಕೊಕಣಾಸಾರ್ಖ್ಯಾ ಖೇಡೆಗಾವಾತೂನ್ ಏಕ ತರುಣ ಯುವಕ ಯೇವುನ್ ಮುಂಬೈಸಾರ್ಖ್ಯಾ ಶಹರಾತ್ ಜಾಣ್ಯಾಐವಜಿ ಪುಣ್ಯಾಸಾರ್ಖ್ಯಾ ಶಹರಾಮಧ್ಯೆ ಯೇತೊ ಸ್ಥಿರಾವತೊ ಆಣಿ ಕಾಮಧಂದ್ಯಾಸಾಠಿ ಏಕಾ ವ್ಯವಸಾಯಚ ಶಿಕ್ಷಣ ಘೇವುನ್ ಸುಂದರ ಅಸಾ ಸ್ವತಃಚ ಕ್ಷೇತ್ರ ನಿರ್ಮಾಣ ಕರ್ತೊ. ಏಕ ಬಿನ್ಭಾಂಡವಲೀ ವ್ಯವಸಾಯ ಸುರು ಕರ್ತೊ. ಖರೋಖರಚ್ ಕೇವಡಿ ಮೋಠೀ ಕಲ್ಪಕತಾ ತ್ಯಾಂಚ್ಯಾಪಾಶಿ ಹೋತಿ. ಐಹಿಕ ಆಣಿ ಪಾರಮಾರ್ಥಿಕ ಜೀವನ ಏಕಮೇಕಾಂಚ್ಯಾ ಬರೋಬರಿನಿ ಆಣಿ ಉತ್ತಮ ರೀತಿನಿ ಜಗಣ್ಯಾಚಾ ತ್ಯಾಂಚಾ ಜೊ ನಿರ್ಣಯ ಹೋತಾ ತೊ ಖರಚಚ್ ಖೂಪ ಧಾಡಸಿ ಹೋತಾ. ಪಣ ತೊ ಕಿತೀ ಅಚೂಕ ಹೋತಾ ಹೆ ಆಪಲ್ಯಾಲಾ ಆಜ್ ಲಕ್ಷಾತ್ ಯೇತ. ಚಾಕೋರಿಬದ್ಧ ಜೀವನ ಜಗಣ್ಯಾಪೇಕ್ಷಾ ಏಕ ವಿಲಕ್ಷಣ ಉಂಚಿಚ ಅಸ ಉತ್ತಮ ಜೀವನ ತೆ ಜಗಲೆ. ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥಾಂಚ ವೇಗಳೆಪಣ ಕಶಾತ್ ಹೋತ ತರ್ ತ್ಯಾಂನಿ ಸ್ವಾಂತ ಸುಖಾಯ ಪರಮಾರ್ಥ ಕೇಲಾ. ಆಧಿ ಕೇಲೆ ಮಗ ಸಾಂಗಿತ್ಲೆ ಯಾ ನ್ಯಾಯಾನಿ ತ್ಯಾಂನಿ ಪ್ರಥಮ ಸ್ವತಃ ಖೂಪ ಸಾಧನಾ ಕೇಲಿ. ಅತ್ಯಂತ ತಳಮಳಿನೆ ಆಣಿ ಸಾತತ್ಯಪೂರ್ಣ ಅಶಿ ಸಾಧನಾ ತ್ಯಾಂನಿ ಕೇಲಿ. ಯಾ ಸಾಧನೆಚ ಫಲಿತ ಮ್ಹಣೂನ್ ಝಾಲೆಲಿ ಆತ್ಮದರ್ಶನಾಚಿ ಪ್ರಾಪ್ತಿ. ತ್ಯಾನಂತರ ತ್ಯಾಂನಿ ಶಹಾಣೆ ಕರುನಿ ಸೋಡಾವೆ ಸಕಳ ಜನ ಯಾ ಸಮರ್ಥಾಂಚ್ಯಾ ಉಕ್ತಿನುಸಾರ ಪ್ರವಚನ ಕರಾಯ ಸುರುವಾತ್ ಕೇಲಿ. ಪ್ರವಚನಾಚಿ ಸುರುವಾತ್ ಜ್ಯಾವೇಳೆಲಾ ಝಾಲಿ ತ್ಯಾವೇಳೆಲಾ ತ್ಯಾಂಚಾ ಏಕಮೇವ ಶ್ರೋತಾ म्हणजे मातोश्री सरलाताई. आज आपण जर बाहेर पाहिलं तर प्रवचनकार प्रवचनांची मालिका किंवा प्रवचन सुरू करण्यापूर्वी प्रवचनाचं स्थळ कोणतं आहे, त्या ठिकाणी येणाऱ्या श्रोत्यांची संख्या किती आहे, प्रवचनासाठी आपल्याला किती मानधन मिळणार आहे याचा आधी विचार करताना दिसतात. परंतु स्वामी माधवनाथांचं वेगळेपण असं होतं की त्यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनात कधीही प्रवचनाचं स्थळ कोणतं आहे, तिथे किती श्रोते येत आहेत किंवा त्यासाठी किती मानधन दिलं जातंय, विशिष्ट सणाच्या निमित्ताने होणारी प्रवचनांची मालिका, अशा कोणत्याही गोष्टींचा कधीही विचार केलेला दिसत नाही. हेच खरं म्हणजे त्यांचं अलौकिकत्व होतं. त्यांच्या प्रवचनाचं आणखीन एक वेगळेपण असं आपल्याला जाणवतं, ते म्हणजे त्यांच्या अमृताईपणी रसाळ अशा वाणीमुळे जो श्रोतृवर्ग त्यांना लाभला तो केवळ वयोवृद्ध मंडळींपुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यांनी तरुण बुद्धिजीवी अशा तरुण वर्गाला आपलंसं केलं, आकर्षित केलं. या तरुण बुद्धिजीवी वर्गाबद्दल स्वामी माधवनाथांना अतिशय प्रेम होतं. या वर्गावर त्यांचे अतिशय लक्षही होतं. म्हणून त्याचंच फळ म्हणून की काय, त्यावेळचे जे तरुण ते आज सगळे स्वामी मकरंदनाथांच्या नेतृत्वाखाली स्वामी माधवनाथांचं ईश्वरीय कार्य करताना दिसत आहेत. स्वामी माधवनाथांनी सुरू केलेल्या ईश्वरीय कार्याचा विस्तार स्वामी मकरंदनाथांनी अगदी यथार्थपणे केलेला आपल्याला दिसून येतो. मुळातच नेतृत्वगुण अंगी असलेले स्वामी मकरंदनाथ आपल्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची एक वेगळीच शैली आहे. त्यामुळे आपण सर्वच जण स्वामी मकरंदनाथांच्या प्रेममय करुणेने ओतप्रोत भरलेल्या अमृतकुंभातील अमृताने अगदी सोसनात होत आहोत. त्यांची स्वानुभव दिग्दर्शित करणारी प्रवचनं, अगदी बहारदार होणारी प्रवचनं आपण नित्य ऐकत आहोत. आज अशा आपल्या परमप्रिय सद्गुरूंच्या प्रती आपल्या अंतःकरणात असलेली कृतज्ञता सद्गुरू स्तवनाच्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी आपण इथे एकत्र जमलो आहोत. सद्गुरू स्तवनाचं महात्म्य वर्णन करणाऱ्या ओळी या ठिकाणी थोड्या आठवतात. श्रीकृष्ण स्वयं ब्रह्मपूर्ण तोही धरी सांदीपनी चरण, म्हणे करता सद्गुरु स्मरण मी नारायण संतुष्टे. मज मजहुनी सद्गुरु स्तवन आवडे की सहस्र गुण, ऐसे सद्गुरूंचे वरिष्ठपण महिमान गहन तयांचे. यासाठी खरं म्हणजे सद्गुरु स्तवन करायचं. आता आपण सद्गुरु स्तवनाची सुरुवात करूया. आपल्या केंद्रात नियमित येणारे सद्भक्त आरके शेठ यांच्या कुटुंबातील अनेक जण आपल्या केंद्राशी कायमचे जोडले गेलेत. त्यांच्याचपैकी एक जण म्हणजे सद्भक्त विकास रांजणे. ते या सद्गुरु स्तवनाचे पहिले भावपुष्प स्वामीजींच्या चरणी अर्पण करतील.
परमपूज्य सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमपूज्य सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ झाला. गेल्या सप्ताहापासून गुरुपूजनाचा पर्वकाळ चालू झाला आहे. गुरुपूजनाच्या निमित्ताने त्या सद्गुरु माऊलींविषयीचे भाव गुरुपूजनाच्या निमित्ताने त्या सद्गुरु माऊलींविषयीचे भाव प्रकट करण्यासाठी व ऐकण्यासाठी आपण सर्वजण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. आजच्या दिवशी सद्गुरु श्रवण करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु या शब्दाचा अर्थच अज्ञानरूपी अंधाराला नष्ट करणारा होय. म्हणूनच गुरु या संज्ञेपुढे सर्व चराचर नतमस्तक होते. सद्गुरु प्रत्यक्ष परब्रह्मच आहेत. त्या परमपूज्य सद्गुरूंना नमस्कार करून आजच्या मंगल पवित्र दिनी हे भावपुष्प त्यांच्या चरणी समर्पित करीत आहे. आपल्या केंद्रामध्ये खूप दिवसांपासून माझे काका आर के शेख व सौ काकू येत असत, त्यामुळे मला केंद्राविषयी थोडी बहुत कल्पना होती. ज्यावेळी केंद्राचे मोठे कार्यक्रम एसटी कॉलेजमध्ये होत असत त्यावेळी ते मला आवर्जून त्यांच्याबरोबर घेऊन येत असत, परंतु नियमित केंद्रामध्ये येणे मला जमत नसे. साधारणतः मी 93-94 सालापासून कधीतरी केंद्रात येत होतो. त्यावेळी केंद्राविषयी जास्त आकर्षणही नव्हते. एकदा रविवारी सकाळी अध्यात्म मंगलधाम येथे मोठ्या स्वामीजींच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. त्यावेळी परमपूज्य स्वामीजींना खुर्चीमध्ये बसून घेऊन येत. त्या दिवशी प्रवचन संपल्यानंतर स्वामीजींना घेऊन जात असताना सर्व साधक स्वामीजींच्या दोन्ही बाजूस उभे राहून हात जोडून स्वामीजींना नमस्कार करत होते. स्वामीजीही आपला एक हात उंच करून आशीर्वाद देत होते. मला आठवते की त्यावेळी मी आपल्या ग्रंथालयासमोरील बाजूला साधकांच्या रांगेत हात जोडून उभा होतो. त्यावेळी मनात असा विचार आला की आपण केंद्रात आलो परंतु स्वामीजींचे दर्शन घेता आले नाही, त्यांच्या चरणकमलांना स्पर्श सुद्धा करू शकलो नाही. आपणाला परमपूज्य स्वामीजींचा स्पर्श होईल का असा डोळे मिटून विचार करत होतो. एवढ्यात स्वामीजींना आपल्या समोरून घेऊन जात असताना पटकन परमपूज्य स्वामीजींनी माझे हात पकडले. त्या क्षणी मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. त्यावेळी मला काहीही सुचले नाही. मी शांत झालो. माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. घरी आल्यानंतर मी हा प्रसंग काकूंना सांगितला तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. मला त्या म्हणाल्या, बघ संत महात्मे असे असतात, आपल्या मनातील विचार ते जाणतात, त्यामुळे त्यांना आवडेल ती साधना व त्यांची सेवा आपण करायची. त्या दिवसापासून केंद्राविषयीची ओढ माझ्या मनात वाढत होती, परंतु व्यवसायाची जबाबदारी माझ्यावर असल्याने मला केंद्रामध्ये येण्यास जमत नव्हते. त्यावेळी धनकवडी येथील उपकेंद्र वेळ मिळेल त्यावेळी जात होतो. त्यावेळी स्वामी माधुनाथांबद्दल व मातोश्री सरलाताईंबद्दल एक जिज्ञासा उत्पन्न झाली. त्यांच्याविषयी खूप काही ऐकावं वाचावं असं वाटू लागलं. त्यावेळी परमपूज्य स्वामीजींना मातोश्री सरलाताई तन मन धनाने साथ देत होत्या. त्यांनीही या कार्यात स्वतःला वाहून घेतलं होतं. अजून एक प्रसंग आठवतो. ज्यावेळी मोठ्या स्वामीजींनी देह ठेवला त्यावेळी केंद्रातून गिरीश कुलकर्णी यांचा फोन आला की स्वामीजींच्या अंत्ययात्रेसाठी आपल्याला रथ बनवायचं आहे, त्यासाठी 4-7 टेम्पो हवा आहे. मी टेम्पो घेऊन मायापार्टमेंट येथे आलो. तिथे बरेचसे साधक जमलेले होते. तेथे धीर गंभीर शांत वातावरण होतं. सर्वांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. आम्ही काही साधकांनी मिळून टेम्पोला फुलांनी सजविला. त्यावेळी तेथील साधक वर्ग पाहून माझ्या मनाला एक वेगळी प्रेरणा मिळाली, परंतु वेळ निघून गेली होती कारण मोठे स्वामीजी पुन्हा भेटणार नव्हते. त्यावेळी मी मनाशी खूप निराश होतो. काही दिवसांनी मला माझे काका आर के शेठ यांकडून समजले की मोठ्या स्वामीजींनी आपले उत्तराधिकार परमपूज्य स्वामी मकरंदनाथांना दिले आहेत हे ऐकून मला आनंद झाला आणि मी ठरवले की आपणही परमपूज्य स्वामी मकरंदनाथांचा अनुग्रह घ्यायचा. आणि तो दिवस आनंदाचा दिवस माझ्या जीवनात मोठ्या स्वामीजींच्या कृपेने लवकरच आला. गुरु हा संतकुळीचा राजा, गुरु हा प्राणविसावा माझा. 14 जुलै 1997 परमपूज्य स्वामीजींच्या कृपेने माझ्या जीवनातील आनंदाचा दिवस उगवला. आज आपणाला आपले सद्गुरू भेटणार, प्रेमाने मायेने पाठीवरून हात फिरवणारी मायमाऊली भेटणार या विचारांनी माझ्या आनंदाला पारावर राहिला नव्हता. अनुग्रहासाठी केंद्रामध्ये पोहोचलो. परमपूज्य स्वामीजींचे आगमन झाले. त्यांची प्रसन्न हास्यमुद्रा पाहून माझे मन आनंदाने फुलून आले. स्वामीजींचे मनोमन दर्शन घेतले. थोड्याच वेळात परमपूज्य स्वामीजींकडून अनुग्रह लाभला. माझ्या परमभाग्याने मला सद्गुरु मिळाले. विशेष आनंद प्राप्त झाला. अनुग्रहानंतर माझ्याकडून स्वामीजींनी दिलेली ध्यानाची साधना व केंद्रात येण्याबद्दल सातत्य नव्हते. त्याची मला खंत वाटायची, मात्र त्यांच्याजवळ असणाऱ्या गुणांची माळ मी मनोमन ओवीत असे. परमपूज्य स्वामीजी वाईला जात असताना त्यांच्या वेळेनुसार ते आमच्याकडे थोडा वेळ थांबत असत व आमच्या कुटुंबाची प्रेमाने विचारपूस करत असत. पुढे एकदा स्वामीजींबरोबर वाईला जाण्याचा योग आला. पूर्ण दिवस स्वामींबरोबरच होतो. आम्ही गाडीतून जात असताना त्यांनी आमच्याबरोबर प्रेमाने गप्पा मारल्या. तसेच तिथे गेल्यानंतरही स्वामीजींच्या तेथील व्यक्तींबरोबरचं वागणं बोलणं मला फार भावलं. त्यांच्या सहवासात घालवलेला माझ्या जीवनातील तो प्रथमच दिवस होता. 2 वर्षापूर्वी मी आजारी असून हॉस्पिटलमध्ये आहे हे स्वामीजींना काकांकडून समजल्यावर ते स्वतः सौ मातोश्रींसह हॉस्पिटलमध्ये मला भेटण्यासाठी आले. त्यांनी प्रेमाने व आपुलकीने माझी विचारपूस केली. तू लवकर बरा होशील असा मला प्रेमाने धीर दिला. स्वामीजींच्या कृपेने माझ्या प्रकृतीत सुधारणाही झाली. हॉस्पिटलमधून मी घरी आलो. घरी आल्यानंतरही स्वामीजी मला भेटण्यासाठी आमच्या घरी आले. त्यांनी मला धीर आधार देत त्या द्विधामनस्थितीतून बाहेर काढले. आमच्या सर्व कुटुंबाला धीर आणि आनंद देऊन स्वामीजी परतले. असे माझे परमपूज्य स्वामीजी म्हणजे करुणेचे सागर आहेत. स्वामीजी आपल्याकडे येऊन आपली प्रेमाने विचारपूस करतात आणि आपण त्यांच्या साधनेत व सेवेत कुठेही नाही मनाशी निश्चय करून केंद्रामध्ये येण्याचे ठरवले. गुरुवार रविवार व धनकवडी येथील उपकेंद्रात येऊ लागलो. स्वामीजींची ज्ञानेश्वरीची प्रवचने ऐकून मन भारावून जाऊ लागलं. त्यामुळे ज्ञानेश्वरीची गोडी वाटू लागली. तसेच अभंगांचीही गोडी वाटू लागली. स्वामीजी आपणाला मी देह नसून सच्चिदानंद परमात्मा आहे याची शिकवण देतात. स्वामीजींमुळेच मला शुद्ध परमार्थ समजला. स्वामीजींचे दर्शन घेताना ते आपुलकीने कसा आहेस तू येत जा या शब्दांमुळे व स्वामीजींचे आशीर्वाद आपल्या बरोबर आहेत या विश्वासाने मी केंद्रात येऊ लागलो. आकाशाहून विशाल असं परमतत्व स्वामीजींजवळ आढळतं. तुम्ही संत माये बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानू. आपण स्वामीजींकडे गेल्यानंतर खूप प्रेमाने आपुलकीने आपली विचारपूस करतात. योग्य मार्गदर्शनही करतात. त्यामुळे त्यातून त्यांचे निरपेक्ष आपण स्वामीजींकडे गेल्यानंतर खूप प्रेमाने आपुलकीने आपली विचारपूस करतात. योग्य मार्गदर्शनही करतात. त्यातून त्यांचं निरपेक्ष प्रेम जाणवतं. तसेच ज्ञानेश्वरीवरील प्रवचन सांगत असताना श्रीकृष्ण परमात्म्यांच्या आठवणींनी व मोठ्या स्वामीजींच्या आठवणी सांगत असताना त्यांचे हृदय गळीवरून येतं. डोळ्यातून अश्रुधारा वाहतात. यावरून त्यांचे मृदू अंतःकरण जाणवतं. सत्संगामध्ये प्रश्नांची उत्तरे देत असताना कधी कधी त्यांच्या बोलण्याचे सूर मोठे होतात. ते सूर कडक जरी वाटले तरी ते आपल्या कल्याणासाठीच असतात. तसेच केंद्रामधील होणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन व स्वतः केंद्रात येण्याची वेळ ते काटोत्तरपणे पाळतात. यावरून त्यांचा शिस्तबद्ध गुण अनुभवास मिळतो. केंद्राच्या मध्यवर्ती संकल्पना साक्षीत्व प्रेमभाव स्मरण शरणागती यांचा अभ्यास कसा करायचा ते व्यवहारातील छोट्या छोट्या उदाहरणांद्वारे समजावून सांगत असतात. तसेच ध्यानाविषयी मार्गदर्शन करत असताना व आनुषंगिक साधना करून घेत असताना आपणाला बोटाला धरून चालल्यासारखे वाटतं. स्वामीजींचं शांत संयमी प्रसन्न व्यक्तिमत्व मला भावतं. त्यांची सद्गुरुनिष्ठा पाहून मन थक्कच होतं. एकीकडे ज्ञानाची परिसीमा व दुसरीकडे सगुणाचे उत्कट दर्शन स्वामीजींजवळ दिसून येतं. स्वामीजी आपणाला जीवनातील साध्या साध्या प्रसंगातून अंतर्मुख व्हावयास लावतात. स्वामीजींनी आपणाला जीवनाचे अंतिम ध्येय दाखविले आहे. ज्याप्रमाणे मेघांना पाण्याचा सर्व वर्षाव करता येत नाही त्याचप्रमाणे परमपूज्य स्वामीजींविषयी माझ्या मनातील सर्व भावना मला शब्दात व्यक्त करता येत नाहीत. जगद्गुरु संत तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे काय सांगू आता संतांचे उपकार मद निरंतर जागविती काय ध्यावे त्यांशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती तुका म्हणे वस्त देनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीती. परमपूजनीय मातोश्री सौ मधुराताईंविषयी थोडं बोलावंसं वाटतं. मातोश्री तुम्ही सहचारिणी म्हणून भूमिका पार पाडत असताना स्वामीजींच्या कार्यात तुमचा मोलाचा वाटा आहे. स्वामीजींप्रमाणे तुम्ही आम्हा साधक वर्गाची आपुलकीने व प्रेमाने विचारपूस करता. त्यामुळे तुमचा प्रेम शांत स्वभाव आम्हाला भावतो. अशीच तुमची कृपादृष्टी आम्हा साधकांवर राहो ही प्रार्थना. परमपूज्य स्वामीजी तुमच्याच चरणांशी राहून तुमच्याच कृपेने आत्मदर्शनाचे ध्येय आमच्या जीवनात प्राप्त हो हीच तुमच्या चरणी प्रार्थना. तुमची दासींचा दास करुणी ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज नवविदा काय बोलिलेली भक्ती घ्यावी माझ्या हाती संतजनी तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारे उतरेन खरे भवनदी. हरिओम तत्सत.
सद्भक्त विकास यांनी अतिशय भावपूर्ण असं आपलं मनोगत व्यक्त केलं. माणसाच्या जीवनात गुरु मिळणं खरं तर खूप दुष्कर असतं, पण इथं मात्र आपण सर्वच जण खूप भाग्यवान आहोत, कारण आपल्या गुरूंनी आपल्याला आपलं म्हटलंय. ज्याप्रमाणे आपल्या लहानग्या लेकराला कडेवर घेऊन आई एखादी चढण अगदी कष्टानी चढत असते, पण ते त्याचवेळी ते लेकरू मात्र अगदी अलगदपणे आईच्या कडेवर बसून चढण चढल्याचा आनंद घेत असतं. आपली ही स्थिती खरं म्हणजे तशीच आहे. यानंतर दुसरं भावसुमन अर्पण करणार आहेत सौ गांजवे काकू. आपल्या इथे अतिशय श्रद्धेनी आणि नियमाने येणारे सद्भक्त श्री शाहूराव गांजवे यांच्या अर्धांगिनी अतिशय सात्विक अशा सौ गांजवे काकू आता आपलं भावसुमन स्वामींच्या चरणी अर्पण करते.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज मोठा आनंदाचा पवित्र दिवस आहे. सद्गुरु स्तवन म्हणजे सद्गुरूंवरील प्रेम भाव कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. त्यामुळे सद्गुरूंचे अधिक स्मरण चिंतन करण्याचा अभ्यास झाला. सद्गुरूंच्या स्वरूपाविषयी श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. हे सद्गुरु देवा आपला जय जयकार असून आपण देव स्वरूप आहात. सद्गुरु हे देवांचेही देव आहेत. आपण आमचे निर्मळ देव आहात ज्यांच्या ठिकाणी कामना वासना नाहीत, देह बुद्धीचा कधीही स्पर्श होत नाही, जे अखंड स्वरूप बोधामध्ये रममान असतात. सद्गुरूंच्या सानिध्यात जे कोणी श्रद्धेने प्रेमाने विश्वासाने येतील त्यांचे कल्याण होते. सद्गुरू आत्मस्वरूपाची ओळख करून देतात, स्वरूप सुखामध्ये रमायला शिकवतात. सद्गुरु सारिखा सोयीरा जीवलग तोडीला उद्वेग संसाराचा, काय उतराई होऊ कवण्या गुणे जन्मा नाही येणे ऐसे केले, डोळीयाचा डोळा उघडीला जेणे लेवविले लेणे स्वानंदाचे. आपलाच आनंद सद्गुरूंच्या कृपेने अनुग्रहाने आपल्याला प्राप्त होतो. असेच आपल्यालाही सद्गुरू मिळावेत अशी आंतरिक इच्छा प्रबळ होत होती. मी 24 डिसेंबर 1988 पासून केंद्रात यायला लागले. त्या दिवशी परमपूजनीय मातोश्री सरलाताईंचा वाढदिवस होता. त्या दिवशीचे केंद्र मला खूप आवडले आणि तेव्हापासून आम्ही केंद्रात नित्य नियमाने येऊ लागलो. स्वामी माधवनाथांची प्रवचने ऐकून आपणही हेच सद्गुरू करावेत असे वाटू लागले. तळमळ खूप होत होती, अक्षरशः अश्रूंनी उशी ओली होत होती ते मी अनुभवले होते. माझी झोपच उडाली होती. केंद्रात येणाऱ्या सौ रोहिणी मोकाशींना घेऊन मी स्वामीजींना भेटायला गेले. त्यांना सांगितले की 1.5 वर्षापासून मी आपल्या केंद्रात येत आहे, मला अनुग्रह घ्यायचा आहे, परंतु त्यापूर्वी आम्ही एका सद्गुरूंचा अनुग्रह घेतला आहे व त्यांनी आमच्याकडून शपथ घेतली की परत दुसरे गुरु करणार नाही. माझ्या मनातील विचार भाव त्यांच्यापुढे सांगता येतील की नाही म्हणून मी 2 पानी निवेदन लिहिले, ते त्यांना वाचायला दिले. ते न वाचताच स्वामीजी मला म्हणाले, मला ते सर्व माहीत आहे. आणि त्यांच्या देवघरातील सर्व संतांच्या तजवीरींकडे पाहत म्हणाले, मला या सर्व संतांची पुन्हा अनुग्रह देण्याची परवानगी आहे, आपण इकडे तिकडे भटकू नये म्हणून ते आपल्याला आपल्याकडून शपथ घेतात. मी तुला शनिवारी अनुग्रह देतो आणि त्याची पण तयारी असेल तर तुम्ही दोघेही या. 15 मार्च 1990 साली आमच्या दोघांचाही अनुग्रह झाला आणि मला शांत झोप येऊ लागली. 1991 चा प्रसंग आठवतो. मी आजारी होते, मला पुणे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. स्वामीजींना समजल्यावर त्यांनी विलासदादांना भेटायला पाठविले. त्यांनी स्वामीजींच्या एक आठवणी सांगितल्या. चांगला सत्संग झाला. स्वामीजी आपली किती काळजी घेतात त्यांच्या आठवणीने माझ्या डोळ्यातून गळगळ अश्रुधारा वाहत होत्या. स्वामीजींची तीव्र आठवण होत होती आणि मनात आले, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. मी बरी झाल्यानंतर त्यांनी मला भेटायला बोलावले. स्वामीजींच्या खुशीत खूप रडले. स्वामीजी इतके मायेने थोपटत होते की वाटत होते आजपर्यंत आपल्याला इतके प्रेमाने मायेने कुणीच जवळ घेतलं नसेल. स्वामीजी म्हणाले, हा उठ आता, परत असं आजारी पडायचं नाही. आजारी पडले की आपल्या आयुष्यातील 10 वर्ष वजा करायचे. स्वामीजी म्हणाले, आनंद संकटे येत राहणार, अतिलिप्त न होता देहाच्या सुखदुःखाशी आपण तोंड द्यावं. प्रारब्धानुसार सुखदुःख येतात, म्हणून बोधाची स्थिती आपण प्राप्त करून घ्यायची आहे. रोज ध्यान केले पाहिजे, त्यामुळे आपल्याला समाधानाची, शांतीची, आनंदाची स्थिती प्राप्त होईल. स्वामीजी केवळ तत्वज्ञानच सांगत नव्हते, तर त्यांचा स्वभावही खूप विनोदी होता. स्वामीजींच्या खोलीत मोठा देवारा आहे, त्यात स्वामी स्वरूपानंदांचा मोठा फोटो आणि ज्ञानोबांची सुंदर मूर्ती आहे. त्या देवाऱ्याच्या पुढच्या 2 खांबांना 2 कोरीव हत्तींच्या पाठीचा आधार दिलेला आहे. स्वामीजी स्नानानंतर नमस्कार करण्यासाठी खोलीत आले. त्यांची नजर देवाऱ्यातल्या हत्तीवर पडली. ते त्या हत्तीकडे मोठ्या गमतीने पाहत म्हणाले, एवढा मोठा हत्ती आणि पाठीवर वाहतोय काय तर एक काळ्याची पेटी. लामण देवे लावण्यासाठी सौ सरलाताईंनी काळ्याची पेटी त्या विधवर भूमिकेच्या हत्तीवर ठेवली होती. प्रवचनानंतर स्वामीजी जेव्हा बाहेर पडायचे तेव्हा दोन्ही बाजूंनी साधक हात जोडून उभे राहायचे. स्वामीजींच्या कृपा कटाक्षासाठी सर्वजण खूप अधीर असायचे. स्वामीजींनी आपल्याकडे बघावे असे सर्वांनाच वाटे. एखाद्या साधकाकडे बघत स्वामीजींनी जर विचारले, काय रे आनंदात आहेस ना, तर त्याला आकाश ठेंगणे होऊन जायचे. असाच येत जा, खूप दिवसांनी दर्शन देतेस, तो कुठे आहे, असे 1-2 शब्द बोलत ते पुढे जात. ते वाट कृपेची करी तू, ते दिशाची स्नेह भरी तू, जीवातळी अंथरी तू, आपुला जीव. असेच एकदा आम्ही नवीन घेतलेल्या फ्लॅटची स्वामीजी चौकशी करत होते. प्रामुख्याने स्वयंपाकघर कसे आहे, वारा उजेड किती आहे. ते म्हणायचे, दिवसभर त्या भगिनीला तिथे काम करायचे असते, तिथे वारा उजेड मोकळी हवा पाहिजेच. इतक्या बारकाव्यासहित ते साधकांची काळजी घेत. 1999 सालची आठवण आहे. माझी मुलगी संध्याचे लग्न नोव्हेंबरमध्ये होते. त्यापूर्वी मातोश्री सरलाताईंची पाद्यपूजा करायचे ठरवले. त्यानिमित्ताने मातोश्री आमच्या घरी आल्या. त्यांचे विशेष म्हणजे आल्यावर त्या बसल्या नाही, सर्व घर त्या प्रेमाने कौतुकाने आनंदाने पाहत होत्या. जणू काही आपल्या लेकीच्याच घरी आल्या आहेत. संध्याच्या लग्नाची रुखवतावर ठेवायची भांडी वस्तू सर्व लॉफ्टवर ठेवले होते. त्याची सुद्धा त्या कौतुक भरल्या नजरेने विचारपूस करत होत्या. नंतर आम्ही गच्चीवर गेलो. तेथेही त्या फुलझाडे वेली पाहून खूप प्रसन्न झाल्या. प्रत्येक झाड कौतुकाने न्याहाळत होत्या. मला साधारण आठवतंय 1989 मध्ये हरिपाठावर स्वामी मकरंदनाथांचे निरूपण होते. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. या 2 चरणांवर स्वामी मकरंदनाथांनी खूप सुंदर निरूपण केले. देवाचे द्वार म्हणजे काय, चारी मुक्ती कोणत्या, हे इतक्या भावपूर्ण अर्थपूर्ण शब्दात सांगत होते. त्यावेळी मी पहिल्यांदाच त्यांचे निरूपण ऐकले असावे असे वाटते. त्यावेळीच त्यांचा थोरपणा, कोणीतरी विशेष व्यक्ती आहेत असे जाणवले. परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचे वक्तृत्व, निर्भीडपणा, समर्पण, त्याग, सद्गुरूंवरील निरातिशय प्रेम भाव, संघटनात्मक दृष्टी, कार्यदृष्टी, साधेपणा, किती गुण सांगावे. स्वामीजींसारखेच स्वामी मकरंदनाथांबद्दल पहिल्यापासून भाव प्रेम होते. त्यांचे आचरण पाहून आपल्याही आध्यात्मिक जीवनाचा उत्कर्ष व्हावा आणि त्यासाठी स्वामी मकरंदनाथही आपले सद्गुरू असावेत अशी तीव्र तळमळ जागृत झाली. त्यामुळे एकदा त्यांना अनुग्रहाविषयी विचारले असता स्वामीजी म्हणाले, एवढी तीव्र तळमळ आहे तर मी अनुग्रह देतो. त्यांनी अत्यंत कृपाळू होऊन मला 1 मार्च 2008 साली अनुग्रहित केले. त्यांनी केलेल्या कृपेच्या आठवणीने देखील अंतःकरण खूप भरून येतं. शब्द सुचत नाहीत. खरंच सद्गुरु माऊली जेव्हा आपल्याला आपलं म्हणते तेव्हा त्याचं वर्णन शब्दात कसं बरं करणार. त्यांचं स्वरूपच अगाध शब्दातच आहे असं शास्त्र सांगते. मग मी काय बोलणार. मात्र सद्गुरु प्रेमाचा स्पर्श जीवनात खरी समृद्धी आणतो हेच खरं. स्वामी मकरंदनाथांच्या कार्यात परमपूजनीय सौ मधुराताईंची बहुमोल साथ आहे. स्वामीजींच्या बरोबर पाद्यपूजा गुरुपूजन ते अगदी अलिप्तपणे स्वीकारत असतात. त्यांचा साधेपणा निगर्विता शांत स्वभाव निरागस हसरा चेहरा आणि सहजपणे आपलेसे करणारे बोलणे खूप भावून जाते. आपले भाग्य अतिथोर म्हणून स्वामी मकरंदनाथांसारखे सद्गुरु आपल्याला लाभले आहेत. त्यांच्या प्रवचन सत्संग ध्यान नाम अनुषंगिक साधनेद्वारे ते बोध करत असतात. शुद्ध लखलखी तेजस्वी शुद्ध परमार्थ ते 100% सांगत असतात. मी सच्चित आनंद स्वरूप परमात्मा आहे. अहम आत्मा हे कधीची विसरू नये. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण हेची साधूचे वचन सदृढ धरावे. ऐक शिष्या येथीचे वर्म स्वय तूचे आहेसी ब्रह्म अशी काही काही त्यांनी उच्चारलेली बोधवाक्य अंतःकरणात खोलवर जाऊन बसली आहेत. जसे की या शब्दांचे रात्री झोपण्यापूर्वी चिंतन उच्चारण झाल्याशिवाय थोडे नाम घेतल्याशिवाय झोपी जाणं होत नाही. स्वामीजी सांगतात त्याप्रमाणे काहीतरी टक्के परमार्थ आचरणात यावा. ध्यानाने नामाने आपल्याला निस्तरंगता प्राप्त व्हावी आत्मबोधाची प्रचिती यावी. जी साधना आपण करतो ती व्यवहारात असताना त्याचा अभ्यास व्हावा आणि याच जन्मात आपणा सर्वांना आत्मदर्शन स्वरूपदर्शन व्हावे हीच स्वामीजींच्या चरणी विनम्र प्रार्थना. शेवटी नामदेव महाराजांच्या शब्दात म्हणायचे वाटते. बहुता कष्टे बहुता पुण्ये जोडलो देवा अनंत पवाडे तुमसे हे नकळती मावा नामा म्हणे केशवा अहोजी तुम्ही दातारा अहोजी तुम्ही दातारा जन्मो जन्मी द्यावी तुमची हीच चरण सेवा हीच चरण सेवा. हरिओम.
जन्मो जन्मी द्यावी हीच चरण सेवा. खरच सद्भक्त सौ गांजरे काकूंनी नामदेव महाराजांच्या शब्दात स्वामीजींकडे जे मागणं केलं आहे ते खरं म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचंच आहे. आता यानंतर स्वामी मकरंदनाथांनी स्वामी माधवनाथांवर रचलेलं एक काव्य सद्भक्त सौ हेमाताई पुरोहित या ठिकाणी म्हणतील.
परमहंस पाहिला
तस्य नित प्रसन्न दृष्टि मोहक मधुमुख अमृत वृष्टि जिह्वा मधुमंगला जिह्वा मधुमंगला आजमी परमहंस पाहिला आजमी परमहंस पाहिला शुभ्रवसन बहुकोमल स्पर्शन प्रेम पाझरे सर्वांगातून माय बाप भासला माय बाप भासला आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला नितांत सुंदर सुहास्य दर्शन नर्म विनोदी हितकर भाषण क्षीण करी मोकळा आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला बद्ध मुमुक्षु साधक कोणी बाल पुरुष वा असो भगिनी निरासक्त आगळा निरासक्त आगळा आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला ज्ञान देवीचा भक्त उपासक नाथपंथीचा समर्थ चालक सोहम बोधी भला सोहम बोधी भला आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला समीप जाचा सुमने पुलती गंधित जीवन रसमय भक्ति निर्मल सुख सोहळा निर्मळ सुख सोहळा आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला जीवन बहरे मकरंदाचे उपकार चिते जनक गुरुचे माधव जगिला भला 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 आज मी परमहंस पाहिला आज मी परमहंस पाहिला
मोठ्या स्वामीजींचा खूप वर्ष सहवास ज्यांना लाभला अशी सौ रेवती वेल्हा यानंतर भावसुमन अर्पण करेल.
ओम श्री स्वामी माधवनाथाय नमः, ओम श्री स्वामी मकरंदनाथाय नमः। पावसाचे दिवस, सगळीकडे हिरवीगार सृष्टी, अशा सुंदर वातावरणातच आपल्या सगळ्यांचा आवडता व अतिशय मंगल असा गुरुपौर्णिमेचा उत्सव आपण साजरा करतो आहे। या उत्सवात मला माझ्या प्रिय सद्गुरूंचे स्तवन करायला मिळते हे मी माझे भाग्य समजते। पण सद्गुरूंचे स्तवन करायला गेले तर माझी अवस्था कशी होते? तर हिमालयाचे शिखर नुसते दृष्टीने पाहायचे असेल तर बऱ्याच उंचीवर चढले तर थोडेफार शिखर दिसेल, पण पायथ्याशीच उभे राहून त्या भव्यतेचे कसे दर्शन होणार? मग वाटते ज्ञानोबांच्या शब्दांचा आधार घेऊनच आपल्या सद्गुरूंचे महात्म्य समजेल। सूर्य उगवल्यावर चंद्राचा प्रकाश ज्याप्रमाणे त्याच्या पुढे काजव्याप्रमाणे जतकिंचित पडतो त्याप्रमाणे अज्ञानी माणसांचे वर्णन ठरते। जोपर्यंत तुमचे दर्शन झाले नाही तोपर्यंतच वेद तुमचे वर्णन करू शकतात। ज्या ठिकाणी द्वैतभाव मोडून परेसह वैखरी वाणी स्तब्ध राहते तर आम्ही तुमचे कोणत्या तोंडाने वर्णन करू? म्हणूनच ज्ञानोबा म्हणतात, या लागी आता स्तुती सांडोनी निवांता चरणी ठेवीजे माथा हेच भले। पण हे झाले ज्ञानोबांच्या भाषेत। माझ्या अल्पबुद्धीला सद्गुरूंचे निर्गुण स्वरूप साधना करूनच कणाकणांनी कळेल। सद्गुरु कृपा कळे त्यासी जो शोधिला आपणासी, पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू। त्यांच्या गुणांच्या अंगानी वर्णन करणे तोकडेच पडेल, कारण संतांच्या गुणांची उंची व खोली समजण्याची माझी तयारी नाही। तरी सुद्धा मला भावलेले स्वामी मी काही प्रसंगातून वर्णन करण्याचा प्रयत्न करीन। स्वामींच्या जीवनात साधनेला प्राधान्य होते। ते 50 वर्ष सकाळी 6 वाजता ध्यानाला बसत, त्यांची वेळ कधीही चुकली नाही व साधकांनी देखील साधना चुकवलेली त्यांना आवडत नसे। एक साधिका स्वामींच्या घरी सकाळी मदतीसाठी जात असे। थोडा उशीर झाल्यामुळे तिचे ध्यान चुकले होते, पण तिने भाजी चिरण्याचे काम केले। हे स्वामींच्या लक्षात आल्यावर ते रागून म्हणाले, ध्यान चुकवून भाजी चिरत बसणे हे योग्य नाही, मी एक वेळ कच्ची भाजी खाईन पण ध्यान करणे हे जास्त महत्वाचे आहे। हे ऐकून मला वाटले स्वामी प्रत्येक साधकाच्या साधनेकडे किती बारीक लक्ष देत होते। शायद हम तो मार्ग बतायंगे चलने तो आप ही है, हे त्यांचे आवडते वाक्य। तसेच त्यांना केंद्रात साधकांनी नियमितपणे येणं हे पसंत असे। एकदा खूप पाऊस पडला, केंद्रात अगदी मोजकीच माणसे होती। मी शेजारीच राहत असल्यामुळे मला केंद्रात जाणे शक्य झाले। थोडीच मंडळी हजर आहेत हे पाहून ते पटकन म्हणाले, आज केंद्रात जेवढी मंडळी हजर आहेत तेवढीच मुक्त। हे रागावणे एखाद्या आईप्रमाणे साधकांच्या कल्याणासाठीच होते, पण दुसऱ्या दिवशी केंद्रात नेहमीप्रमाणे गर्दी पाहून ते एका लहान मुलाप्रमाणे सारे विसरून आनंदित झाले। स्वामींचे निरपेक्ष प्रेम हे प्रत्येक साधकाला भावत असे। असे म्हणता येईल की या केंद्राचा व कार्याचा पाया काय असेल तर स्वामींनी प्रत्येकावर केलेले प्रेम। सूर्य उगवल्यावर जशी सूर्यफुले सूर्याकडे आपोआप वळतात, तसेच सद्गुरूंच्या प्रेमासाठी सर्वजण त्यांच्याकडे आकर्षित होत असे। एकदा मिलिंददादा शिबिरात म्हणाले होते की स्वामींचे नाव स्वामी माधवनाथ याच्याऐवजी स्वामी प्रेम असे असले असते तर त्यांना हे नाव शोभून दिसले असते। काही प्रसंगातून त्यांचे प्रेम विशेष जाणवते। आम्ही केंद्रात नवीनच येत होतो, ध्यानाला बसल्यावर त्यांनीच दिलेल्या उन्मन अवस्थेचा अनुभव येत असे व वेळचे भान राहत नसे। संध्याकाळची वेळ झाल्यामुळे ते आमची किती काळजी घेत होते। प्रेमाने थोपटवून उठवत असे, रिक्षा बोलवत, रिक्षेचा नंबर टिपून घेत असे व सोबतीला दोन मुले पाठवून आम्हाला नीट घरी पोचवत असत। तू माऊलीहून मवाळ, चंद्राहून शीतळ, पाणीयाहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा। स्वामी वेळ काटेकोरपणे पाळत असत। त्यांनी भेटण्याची वेळ दिलेली असेल आणि 2 मिनिटं आधी गेले तर म्हणायचे, आत्ता अजून 2 मिनिटे आहेत। म्हणूनच मी माझे घड्याळ स्वामींच्या घराच्या घड्याळाप्रमाणे लावून घेत असे। तसेच भेटण्याची वेळ संपली की मिश्किलपणे घड्याळाकडे बोट दाखवत प्रसाद देत असे। मी त्यांना म्हणायचे, असे वाटते की तुमचे घड्याळ इथेच बंद पडावे व भेटण्याची वेळ कधीच संपू नये। मुलींना संसार करून परमार्थ करायला मिळावा अशी स्वामींची तळमळ होती। व ते तसे निर्णय घ्यायचे. त्या विचारांनीच त्यांनी माझ्या बाबतीत वधूवराच्या परीक्षेचा कार्यक्रम वेगळ्याच युक्तीने ठरवला. अध्यात्म मंगल धाम मध्ये संध्याकाळचे केंद्र होते. स्वामींनी मला तिथे व्हायलिन वाजवायला सांगितले व माझ्या सासरची मंडळी व मुलाला केंद्रात बोलावले. स्वामींशी खूप मैत्रीचे नाते होते व कुठलेही दडपण नव्हते. म्हणूनच त्यांना मी विचारले की तुम्ही बोलवलेल्या मंडळींना मुलगी पाहता येईल, पण मी वाजवित असताना व एवढ्या गर्दीत मुलाला कसे पाहणार. आणि उद्या तुम्ही मला पसंतीचे उत्तर मागितले तर तुम्हाला मी काय सांगू. यावर ते म्हणाले, ते पुढे बघू, तू ये तर खरं तिथे वाजवायला. इतर साधकांप्रमाणे माझ्यामध्ये शरणागती नव्हती. पुढे बघू असे उत्तर ऐकून माझ्या मनाचे समाधान झाले नव्हते व मी तसेच घरी आले. दुसऱ्या दिवशी 7:30 वाजवायचे होते तर मी स्वामींच्या घरी 6 गेले व त्यांना पटवायचा प्रयत्न केला. त्यांना म्हणाले, आपण हे माझे वाजवणे कॅन्सल करू व त्या मंडळीला निरोप देऊ की ती मुलगी केंद्रात वाजवू शकत नाही व तुम्ही केंद्रात नाही आलात तरी चालेल. स्वामींनी 6:10 माझे सगळे निर्णय उडवून लावले व म्हणाले, पटकन घरी जा, चांगली साडी नेस व व्हायलिन घेऊन ठीक 7:30 तिथे ये. मी त्यांना म्हणाले, बरं आता तुम्ही म्हणता म्हणून मी थोडेच वाजवीन. यावर त्यांचे उत्तर, नाही, मी थांब म्हणेपर्यंत वाजवत राहायचे. आता यावर मी काहीच बोलू शकले नाही व त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाजवले. एक पद झाल्यावर थांबले व त्यांच्याकडे पाहिले तर त्यांनी आणखीन एक असे बोटाने खुणावले. शेवटचे पद वाजवून हा कार्यक्रम संपला. स्वामी प्रत्येक साधकाची चिंता वाहत असे. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. सुगम पंथे नेऊन घाली, जेथील तेथे. त्यांच्या विनोदी स्वभावामुळे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत ते सगळ्यांना खूप आवडत असे. मी पूर्वी त्यांच्या घरी सकाळी पूजेसाठी फुले नेत असे. तेव्हा माझा मुलगा 2-3 होता, तो सकाळी उठलेला नसायचा, म्हणून मी एकटीच जायचे. स्वामी मला नेहमी विचारायचे, केशवला का नाही आणलेस. मी त्यांना म्हटले, तो सकाळी उठलेला नसतो व आंघोळ पण झालेली नसते. त्यावर ते पटकन म्हणाले, आंघोळ वगैरे राहू दे, जसा आहे तसा त्याला इथे उचलून आण. पुढच्या वेळेला मी केशवला घेऊन गेले. त्यावर स्वामींचे शब्द त्याला अजून आठवतात, काय रे वेल्हाळ्या, झोपतोस काय, पाऊस असो थंडी असो, मी मात्र सकाळी लवकर उठायचे, ध्यान करायचे, मग प्रवचन करायची, तुझं आपलं बरं आहे. लगेच प्रेमानी पेढा त्याच्या छोट्या हातावर ठेवून म्हणायचे, हा माझ्यासाठी येत नाही, पेढा खायला येतो. एकदा तर मी केशवला घेऊन त्यांच्या खोलीत पाऊल ठेवताच त्याने गायला सुरुवात केली, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. ते पुढे म्हणाले, ओम केशवाय नमहा, ओम नारायण महा, ओम माधवाय नमहा, बघा तुम्ही आलात पहिले आम्ही तिसरे. असे म्हणून खूप हसायचे. स्वामी किती नम्र होते एवढ्या लहान मुलासमोर, देखील आपण कोणी नाही असा त्यांचा भाव होता. खरं तर ते स्वतः केशवच होते. त्यांची प्रत्येक कृती अधरम मधुरम, वदनम मधुरम, नयनम मधुरम, हसितम मधुरम, हृदयम मधुरम, गमनम मधुरम, मधुरार्धी पतेरखिलम मधुरम अशीच होती. ते नारायण देखील होते. प्रत्येक साधकाच्या अंतकरणात ते वासुदेव होऊन राहिले होते. एक कृतकृत्य जीवन जगले आणि माधवचे, नाथ संप्रदायाचे स्वामी माधवनाथ झाले. ते अतिशय रसिक देखील होते. त्यांच्या घरात व केंद्रासाठी ते आरसे झुमरे स्वतः जाऊन आणत होते. तसेच त्यांना स्वच्छता टापटीप खूप आवडायची. त्यांना संगीताचे ज्ञान होते. कोणी अभंग गात असताना ते समोरच्या टेबलावर अचूक ताल धरायचे. उत्तम कविता व साहित्य हे त्यांना माहीत होते. ते मला एकदा म्हणाले, संसार ही एक ड्युटी आहे. संसारात ऍज यू लाईक इट असे सगळे घडत नसते. ऍज यू लाईक इट हा शेक्सपियरने लिहिलेले एक नाटक आहे हे देखील त्यांना माहीत होते. स्वामी अतिशय चतुर होते. मी एकदा वाढदिवसाच्या दिवशी त्यांना नमस्कार केला. त्यांनी मला विचारले, हा कितवा वाढदिवस. मी त्यांना 27 म्हटल्यावर त्यांनी लगेच एक सुंदर गणित मांडले. मी 73 वर्षाचा आहे तर माझे वय व 27 याची बेरीज 100 होते. जर तू अजून 73 वर्षे जगलीस तर 100 वर्षाची होशील व मी अजून 27 वर्षे जगलो तर 100 वर्षाचा होईल. स्वामी खरेच 100 वर्षाचे जगले असते तर आज त्यांच्या देखत गुरु पौर्णिमा साजरी झाली असती, पण ते आपल्यामध्ये स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने आहेतच. स्वामी मकरंदनाथ देखील नवीन पिढीला पटेल अशा पद्धतीने परमार्थाचे मार्गदर्शन करीत आहेत आणि म्हणूनच तरुण पिढीची संख्या आपल्या केंद्रात वाढत आहे. माझ्यासाठी व सर्व साधकांसाठी ते आधार होऊन राहिले आहेत. त्यांना देखील मातोश्री सौ मधुराताईची साथ मिळाल्यामुळे हे सारे करणं शक्य होते. मातोश्री सरलाताईंचा उल्लेख न करता स्वामींचे गुरुस्तवन अपुरेच राहील. एकदा स्वामी म्हणाले होते, सरलाताई ह्या माझ्यामुळे मोठ्या आहेत असे नाही, तर त्या स्वतंत्रपणे मोठ्या आहेत. देहाच्या विकल अवस्थेमध्ये सुद्धा साधकांच्या डोक्यावरनं हात फिरवण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात व त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य अजूनही मावळलेले नाही. यातूनच स्वामींचे वाक्य सरलाताई स्वतंत्रपणे मोठ्या आहेत हे सिद्ध होते. आपल्या सगळ्यांच्या अंतकरणात स्वामींची तेजस्वी सुंदर प्रेमळ मूर्ती जशीच्या तशी जागृत आहे. ते नेहमी हात उंचावून म्हणत असे, आनंदात राहा, म्हणजेच स्वरूपाच्या आनंदात राहा. आनंदात राहा हाच स्वामींचा बोध, हीच स्वामींची शिकवण व हाच स्वामींचा आशीर्वाद. आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते, स्मरणतयाचे होता साचे चित्ती हर्ष न मावे, म्हणूनही वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे, ते पावन चरण नमावे. हरी ओम.
गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या सद्गुरूंच्या आठवणींमध्ये रमायला आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतं, पण या आठवणींमध्ये रमतानाच सद्गुरूंच्या गुणांपैकी एखाद्या तरी गुणाचा अंशात्मक का होईना आपल्यामध्ये विकास व्हावा यासाठी ही प्रतिवर्षी येणारी गुरु पौर्णिमा आपल्याला अधिकाधिक अंतर्मुख करणारी असावी. आणि या अंतर्मुखतेतूनच सद्गुरू सेवा आणि सद्गुरूंनी सांगितलेली साधना या दोन्ही गोष्टी अधिकाधिक तीव्र होत जाव्या अशी प्रार्थना अंतःकरणपूर्वक आज करावीशी वाटते. यासाठी स्वामी मकरंदनाथांचे जीवन आपल्यासमोर आदर्श म्हणून आहेच. स्वामी माधवनाथांना अभिप्रेत असलेलं सुसज्ज ध्यानमंदिर आज आपण प्रत्यक्ष साकार झालेलं पाहतो आहोत. मोठ्या स्वामीजींनी तशी इच्छा वारंवार बोलून दाखवली होती. आपल्या सद्गुरूंचे हे मनोगत जाणून स्वामी मकरंदनाथांनी त्यासाठी खूप परिश्रम घेतले आणि आपल्या सद्गुरूंचे अद्ययावत आणि सुसज्ज ध्यानमंदिराचे स्वप्न प्रत्यक्ष साकार केले. पवित्र वातावरणात सर्व साधकांना ध्यानास बसता यावे यासाठी स्वामी मकरंदनाथांनी केलेली ही उत्तम गुरुसेवाच आहे. स्वामी मकरंदनाथांबद्दल खरं तर खूप बोलावंसं वाटतंय, पण शेवटी त्यांच्या एका गुणाचा उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे सातत्य. अतिशय श्रद्धेने आणि सातत्याने ते स्वामी माधवनाथांकडे येत राहिले. ज्ञानेश्वरी दासबोध प्रवचन करत राहिले. दर बुधवारी साधकांच्या पारमार्थिक शंका दूर करण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष भेटणं, भोगाच्या शिबिरासाठी प्रत्येक महिन्याला जाणं, यात अतिशय सातत्य असं त्यांचं आपल्याला दिसून येतं. शेवटी मातोश्री सरलाताई आणि मातोश्री मधुराताईंचा उल्लेख केल्याशिवाय हे सद्गुरुस्तवन पूर्ण नाही होणार. मातोश्री सरलाताईंनी स्वामी माधवनाथांना ज्याप्रमाणे मोलाची साथ दिली त्याप्रमाणे मातोश्री मधुराताई स्वामी मकरंदनाथांना पूर्ण साथ देत आहेत. ही त्यांची उत्तम अशी गुरुसेवाच आहे. आजच्या पवित्र दिवशी आपल्या सर्वांच्याकडून अशी उत्तम गुरुसेवा घडो, उत्तम साधना घडो, हीच स्वामीजींच्या चरणी विनम्र प्रार्थना. यानंतर मंडळाच्या कार्याची जबाबदारी सेवा म्हणून करणारे सद्भक्त श्री माडेवाले काका व सौ माडेवाले काकू स्वामीजींची आरती करतील. सद्भक्त विलासदादा आरती म्हणतील. हरिओम.
आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्ति ने पाई भक्ति ने पाई ठेवी तो माथा माधवनाथा आरती माधवनाथा कृपाळु तु ज्ञान देवी पाजेसी अमृत ओमी देसी जाणीव आगळी जाणीव आगळी अजाण भक्त आरती माधवनाथा आरती माधवनाथा मायेचे बंध तोडीसी अक्षय सुख जोडीसी सोहम स्वरूप गुण उपगुण दाविसी आरता आर माधवनाथ आरती माधवनाथ संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मिले अखंड चांदने अखंड चांदने चकोर चित्ता आरती माधवनाथ आरती माधवनाथ दास भक्ति ने पाई भक्ति ने पाई ठेवी तो माथा माधवनाथ आरती माधवनाथ ओ आरु आरती स्वामी मकरंदनाथ स्वामी मकरंदनाथ बावे न मुनि पद कमलावरी ठेवियला माथा बावे न मुनि पद कमलावरी ठेवियला माथा ज्ञान देवी चा पवित्र रंगी रंगुनि परमार्था स्वामी तू रंगुनि परमार्था प्रपंच साधुनि भक्ति प्रेमे स्वानंदे रमता ओ वाळु आरती स्वामी मकरंदनाथ मकरंदनाथ भावे न मुनि पदकमलावरी ठेवियला माथा सोहम हंसारूढ़ाऊनी शांत विसी आरता स्वामी तू शांत विसी आरता नाथ पंतिसी खून दाविसी उन्मनि सुख भक्ता हो वाळु आरती स्वामी मकरंदनाथ स्वामी मकरंदनाथ भावे न मुनि पदकमलावरी ठेवियला माथा भाव दरुणिया चातक जैसा शरण यई मेघा जैसा शरण यई मेघा दास मने मी अनन्य तैसा धाव पाव वेगा हो वाळु आरती स्वामी मकरंदनाथ स्वामी मकरंदनाथ भावे न मुनि पदकमलावरी ठेवियला माथा भावे न मुनि पदकमलावरी ठेवियला माथा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।